అఖండ మండలాకారం వ్యాప్తం యేన చరాచరం తత్పదం దర్శితం యేన తస్మై శ్రీ గురవే నమః. అజ్ఞానతిమిరాంధస్య జ్ఞానాంజనశలాకయా చక్షురుమీలితం యేన తస్మై శ్రీ గురవే నమః. న గురోరధికం తత్వం న గురోరధికం తపః తత్వజ్ఞానాత్ పరం నాస్తి తస్మై శ్రీ గురవే నమః. మన్నాథ శ్రీ జగన్నాథః మద్గురు శ్రీ జగద్గురుః మదాత్మా సర్వభూతాత్మా తస్మై శ్రీ గురవే నమః. గురురాదిరనాదిశ్చ గురుః పరమదైవతం గురోః పరతరం నాస్తి తస్మై శ్రీ గురవే నమః. త్వమేవ మాతా చ పితా త్వమేవ త్వమేవ బంధుశ్చ సఖా త్వమేవ త్వమేవ విద్యా ద్రవిడం త్వమేవ త్వమేవ సర్వం మమ దేవ దేవ త్వమేవ సర్వం గురుదేవ దేవ. బ్రహ్మానందం పరమసుఖదం కేవలం జ్ఞానమూర్తిం ద్వంద్వాతీతం గగనసదృశం తత్వమస్యాదిలక్ష్యం ఏకం నిత్యం విమలమచలం సర్వధీ సాక్షిభూతం భావాతీతం త్రిగుణరహితం సద్గురుం తన్నమామి సద్గురుం తన్నమామి సద్గురుం తన్నమామి. బోలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ. సబ సంతన కీ జయ. జయ జయ రఘువీర సమర్థ.
ఓం శ్రీ స్వామి మాధవనాథాయ నమః. ఓం శ్రీ స్వామి మకరందనాథాయ నమః. పరమ పూజ్య స్వామీజీనీ అత్యంత కృపాళుపణే आपल्याला अनुग्रह दिल्यामुळे आपले या नाथ संप्रदायाशी कायमचे नाते जोडले गेले आहे. हा नाथ संप्रदाय अतिशय प्राचीन आणि अत्यंत पवित्र असा आहे. अशा या नाथ संप्रदायातील प्रधान साधना म्हणजे सोहमची ध्यान साधना आपल्याला करावीशी वाटते. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करायला मिळते यासारखी आंतरिक समाधान देणारी दुसरी गोष्ट नाही. श्री आदिनाथांपासून स्वामी मकरंदनाथांपर्यंत गुरुशिष्य परंपरेने चालत आलेल्या नाथ संप्रदायातील सर्व थोर महात्म्यांचे आपण रोज ध्यानापूर्वी अत्यंत श्रद्धेने आणि शरणागत भावाने स्मरण करत असतो. हे सर्व महापुरुष आपल्याला नित्य स्मरणीय असेच आहेत, आपल्याला खूप जवळचे वाटतात, कारण या सत्पुरुषांमुळेच आपल्याला आपले सद्गुरू लाभले, सद्गुरूंची कृपा लाभली, सांप्रदायिक साधना मिळाली. संप्रदाय आणि साधना या दोन गोष्टी या सर्व पूर्वसुरींनी अत्यंत शुद्ध अशा ठेवल्या आहेत. म्हणून तर अशा महापुरुषांबद्दल काही जाणून घ्यावे असे अगदी मनापासून वाटते, पण आपल्याला या पूर्वसुरींबद्दल तितकी माहिती नाही, कारण श्री आदिनाथ ते श्री गहिनीनाथ यांचा कालखंड अत्यंत प्राचीन असा आहे. त्यानंतर श्री निवृत्तीनाथ आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत यांचा कालखंड साधारणपणे 1300 शतकातील आहे. स्वामी माधवनाथजी असं म्हणत असत की यानंतर एका दीर्घकालापर्यंत हा संप्रदाय लुप्त झाला होता, पुढे तो श्री देवनाथ महाराजांपासून परत चालू झाला. श्री देवनाथ महाराज ते श्री गणेशनाथ महाराज हा कालखंड 1800 ते 20व्या शतकातील असा आहे. त्यामुळे या संप्रदायातील थोर सत्पुरुषांची माहिती नसली तरी त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे, जिज्ञासा आहे. आज नाथ संप्रदायाविषयी आत्ता आणि दुपारच्या सत्रात जो कार्यक्रम होणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांची ही इच्छा, ही जिज्ञासा आजच पूर्ण होणार आहे. आत्ताच्या सत्रात श्री आदिनाथांपासून श्री गणेशनाथांपर्यंत आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. सद्भक्त सो अपर्णाताई करवंदे या श्री आदिनाथांपासून श्री रामचंद्र महाराज भुटींपर्यंतच्या सत्पुरुषांची माहिती आपल्याला सांगतील. तर श्री गिरीशदादा फाटक हे रामचंद्र महाराज भुटींपासून ते श्री गणेशनाथ महाराजांबद्दल माहिती आपल्याला सांगतील. यासाठी सो अपर्णा करवंदे आणि श्री गिरीश फाटक यांनी सिद्धचरित्र नेटवरील एका वेबसाईटच्या आधारे आणि इतर काही ग्रंथांच्या आधारे अभ्यास केला आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की तो अपर्णाताई अत्यंत सहज योग्य उपमा देत भावपूर्ण पद्धतीने बोलत असतात. श्री गिरीशदादा फाटक हे स्वतः इंजिनियर असून कॉर्पोरेट लेवलवर कन्सल्टंट म्हणून काम करत असले तरी स्वामीजींच्या सेवेत अति तत्पर असे असतात. केंद्राच्या कार्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. सद्भक्त सो अपर्णाताई आता आपल्याला सांगते.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आदिनाथ हे नाथ संप्रदायाचे आदिगुरु. त्यांनी जे ज्ञान क्षीरसागरापलीकडे पार्वती मातेच्या कर्णरूपी गुहेत सांगितलं ते ज्ञान त्या क्षीराब्दीमध्ये गुप्त रूपाने वावरणाऱ्या मत्स्येंद्रनाथांना प्राप्त झालं. या ज्ञानप्राप्तीद्वारे अचल समाधीचा उपभोग घेता यावा यासाठी मत्स्येंद्रनाथांनी ते गोरक्षनाथांना देऊन नाथ संप्रदायाच्या सद्गुरुपदी त्यांना आरूढ केलं. आणि जगाचा उद्धार करण्यासाठी गहिनीनाथांनी हे ज्ञान निवृत्तीनाथांना सप्रभव देऊ केलं. माऊली याचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात करतात. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव गहिनीनाथा. तेणे कळकळीत भूता आला देखो निरुता ते आज्ञा निवृत्तीनाथा दिधली ऐसी. निवृत्ती आपली तीन भावंड आणि माता पित्यांसमवेत त्र्यंबकेश्वर इथे ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी मार्गक्रमणा करत होते. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. वाघाच्या डरकाळ्या ऐकायला यायला लागल्या. वादळ थोडं शांत झाल्यावर सगळेजण भानावर आले, पण निवृत्तीचा ठावठिकाणा मात्र कुठेच लागेना. अखेर शेवटी अत्यंत दुःखी मनानी बहुधा वाघांनी निवृत्तीनाथांना ओढून नेलं असावं अशी मनाची समजूत घालून ही सर्व भावंड आणि त्यांचे माता पिता आळंदीला परतले. इकडे वादळात आपल्या कुटुंबापासून विलग झालेले निवृत्तीनाथ मात्र एका अनामिक ओढीनी कोणत्या तरी दैवी प्रेरणेनी एका गुहेत शिरले आणि तिथेच त्यांना त्यांचे सद्गुरू गहिनीनाथ यांचं प्रथम दर्शन घडलं. गहिनीनाथ जणू निवृत्तीची वाटच पाहत होते. त्यांनी निवृत्तीनाथ असं संबोधत नाथसंप्रदायाची दीक्षा त्यांना दिली. निवृत्तीनाथ नाथसंप्रदायाचे अध्वर्य झाले. साधनेनी परिपूर्ण झालेल्या निवृत्तीनाथांना यथाकाली स्वगृही परतण्याची गहिनीनाथांनी आज्ञा केली. आळंदीला सिद्धबेटावर आपल्या कुटीत परतलेले निवृत्तीनाथ मात्र अगदी अंतर्बाह्य बदलून गेले होते. ते ज्ञानी आणि तेजस्वी दिसत होते. मूळचेच काहीसे गंभीर आणि अबोल असलेले निवृत्तीनाथ अजूनच अंतर्मुख झाले होते. नेत्रात पूर्णपणे शांत समाधानी असे भाव विलसत होते आणि तरीही ते नेत्र अत्यंत अलिप्त होते. दृष्टी सदैव ऊर्ध्व, सतत कशाचा तरी वेध घेत असल्यासारखी अवस्था. आपल्या लाडक्या निवृत्ती दादामध्ये झालेला हा बदल छोट्या सोपानदेव आणि मुक्ताईला अचंबित करत असे. पण नावाप्रमाणेच ज्ञानाचा ईश्वर असलेले ज्ञानेश्वर महाराज मात्र आपल्या या वडील बंधूंची आंतरिक स्थिती जाणत होते. निवृत्तीनाथ ब्रह्मगिरीला असताना त्यांच्या मात्यापित्यांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी धर्म मार्तंडांच्या आदेशाप्रमाणे देहांत प्रायश्चित्त घेतलेलं होतं. निवृत्तीनाथ आपल्या भावंडांचे वडील बंधू पिता या सर्व भूमिका समर्थपणे सांभाळत होते. पण त्यांना आता आस लागली होती ते ज्ञानदेवांना हे सारं वैभव देऊ करून गीतेवरची टीका त्यांच्या हस्ते पूर्णत्वाला जावी आणि जगाचं कल्याण व्हावं याची. निवृत्तीनाथांनी नाथसंप्रदायाची दीक्षा ज्ञानेश्वर महाराजांना दिली. वडील बंधूंचं नातं आता गुरुशिष्य या नात्यामध्ये रुपांतरित झालं. ज्ञानदेव 16 वर्षांचं तेजस्वी बालक, बालसुलभ वृत्तीनुसार आयुष्यात एकदाच मांडे खाण्याच्या इच्छेनी रुसून बसणारं, ओम भवती भिक्षांदेही असं उच्चारत आळंदीच्या गल्लीत अनवाणी पायांनी मधोकरी मागणारं, जो माधुकरी घालणार नाही त्यांनाही हसतमुखांनी आशीर्वाद देऊन त्यांचं कल्याण चिंतणारं हे दयाळू क्षमाशील अंतःकरणाचं बालक आपले प्राणप्रिय सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्या कृपेनी स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट या पदवीला जणू काही पावनकर्त झालं. आपल्या या ऐश्वर्य जीवनाचं गुपित उलगडताना मोठ्या नम्रतेने ते म्हणतात, बहुता जन्मी मागिली विक्षेपाची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. आपल्या सद्गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी सद्गुरू कृपांकित माऊलींनी ज्ञानेश्वरीचं देशिकार लेणं विश्वाला देऊ केलं. ग्रंथाच्या सुरुवातीलाच नम्रतेने ते लिहितात, हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभू सखोल हृदय आपले म्हणून या. जैसा स्वभाव मायबापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक तयाचा संतोष आधी. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाल्यावर सारं श्रेय ते आपल्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतात. साई खडे याचे भाऊले चालविल्या सूत्राचे निचाले तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथे माझे जी उरले पायी कपण. माऊलीची गुरुभक्ती गुरुनिष्ठा गुरुप्रेम अनन्य शरणागती ज्ञानेश्वरीमध्ये ठाई ठाई दिसून येते. 15व्या अध्यायातल्या गुरुनमनाच्या ओव्या तर जणू गुरुभक्तीचं अत्युच्च शिखरच गाठतात. तेथे अहम हा धूप जाळू नाहम तेजे ओवाळू सामरस्य पोटाळू निरंतर माझी तनू आणि प्राण या दोन्ही पाऊआ लेऊ श्री चरण करू भोग मोक्ष निंबलोण पायातया. आपल्या सद्गुरूंशी लढिवाळपणे सलगी देत ते म्हणतात, जे तान्हेनी मी या अपत्ते आणि माझे गुरु एक लवते म्हणून कृपेसी एक हाते झाले तिये. माऊलीची निर्गुण भक्ती ज्याप्रमाणे प्रभावीपणे सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हा श्रीहरी पाहिला विटेवरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे मूर्ती उभी विटेवरी. या अभंगातनं त्यांची निर्गुण भक्ती दिसते, त्याप्रमाणेच त्यांचं सगुण प्रेम दिसून येतं. ते नामदेव चोखोबा गोरोबा सेना नरहरी सोनार जनाबाई यांसारख्या समकालीन संतांबरोबर आळंदी पंढरीची वारी करताना विठ्ठल भक्ती आणि कृष्णप्रेम नाथ संप्रदायात पूर्वापार चालत आलेली दिसते ती अगदी आजतागायत. सर्व समकालीन संतांचं प्रेम माऊलींनी प्राप्त करून घेतलं होतं. इतकंच नाही तर संत नामदेव आणि गोरोबा अशा वयाने मोठ्या असणाऱ्या संतांनी देखील माऊलीचा पारमार्थिक अधिकार मान्य केला होता. भागवत धर्माचा पाया ज्ञानोबांनी घातला. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. सोहम ध्यान ही नाथ संप्रदायाची मुख्य साधना. या साधनेची प्रक्रिया माऊली अगदी सोप्या शब्दात ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा विदित करतात. तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दौडोनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठी मोरी दिठी पारखोनिया सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योमगामीये करीती जैसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा सागरी मिळे मग एकैक वेगळे निवडून न ये तैसी वासनांतराची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो गगना पवने की जेथ हे संसार चित्र उमटे जो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही तैसे मन हे मुद्दल जाये मग अहंभावादिक के आहे म्हणून शरीरेची परब्रह्म होये अनुभवितो. याप्रमाणे वर्षानुवर्ष जर साधना घडली तर काय घडतं हे सांगताना माऊली म्हणतात तई शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जई सोहम भाव प्रतिती प्रकट होय येरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकता सोहम सिद्धीते. असं जणू आश्वासनच ते आपल्याला या अध्यायात सहाव्या अध्यायात देतात. माऊलीच्या चरित्राचं यथार्थ वर्णन म्हणजे साक्षात ज्ञानेश्वरी. प्रत्येक ओवी अनुभवातून स्फुरलेली सोहम सिद्ध ध्यानावस्थेचं वर्णन अत्यंत तरल अंतःकरणाने करणारे ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल भक्तीमध्ये चिंब भिजून गेलेले दिसतात. कृष्णाच्या प्रेमाला आर्त पुकारताना अवचिता परिमळू झुळकला अळू माळू मी म्हणे गोपाळू आला गे माये असं म्हणत अधीर आणि व्याकुळ झालेले दिसतात. आणि या सावळ्या श्रीकृष्णाला भेटायला उतावीळ झालेल्या माऊलीच्या मुखातून हृदय विदीर्ण करणाऱ्या विरहिण्या स्त्रवतात. घनु आजे घुणघुणा वारा वाहे ऋणझुणा भवतारकु हा कान्हा वेघी भेटवा का चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. तर कधी पंढरी रायाला काकुळतीने ते साथ घालतात विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई येई वो. आणि आपण घातलेल्या या सादेला प्रतिसाद देत ती विठू माऊली धावत दर्शन देण्यास येणार हा विश्वास असलेल्या माऊलीला झाडावर बसून कावकाव करणारा कावळा देखील विठोबाचा निरोप्य भासतो. पहिल तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवी न पाऊ पाहुणे पंढरी राऊ घरा कई येती असं कौतुकानी आणि अधीरतेने ते उच्चारतात. अगदी लहान वयात समाजाकडून उपेक्षा अवहेलना सोसून देखील समाजातील तथाकथित विद्वानांबद्दल एकही उणा शब्द संपूर्ण ज्ञानेश्वरीत न वापरता ग्रंथाअखेरीस याच समाजासाठी उदारपणे ज्ञानेश्वर महाराज पसायदानही मागतात. मूर्तिमंत अनाक्रोश क्षमा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. असं हे विश्वभूषण ठरलेलं सात्विक आणि तेजस्वी बालक जगद्गुरू आणि जगन्माऊली होऊन विश्वकृपा करून धन्य झालं. संत शिरोमणी अशा ज्ञानोबांनी त्या काळी ज्ञानाची दिवाळीच जणू साजरी केली. भक्तीचं बीज त्यांनी या महाराष्ट्रभूमीत पेरलं जोपासलं आणि आज त्याचा वेलू गगनावर गेलेला दिसतो आहे. भक्तीचे अंकुर या बीजातून महाराष्ट्रभूमीत लवलवले संतांची मांदियाळीच निर्माण झाली. सुखाची देणी घेणी मंदावू लागती असं पारमार्थिक वैभव आणि राज ऐश्वर्य जगाला लाभलं आणि हे सर्व कार्य निरासक्त वृत्तीने करून कृतकृत्य झालेल्या माऊलींनी वयाच्या 21व्या वर्षी आळंदी इथं आपल्या जन्मगावी समाधी घेतली. प्रथमच एक जगावेगळी गोष्ट या जगात घडत होती. दिवस होता कार्तिक वद्य त्रयोदशीचा. पंढरीच्या वारीला आलेल्या माऊलींनी याच पंढरीच्या मंदिराच्या सभामंडपात सद्गुरू निवृत्तीनाथांकडे समाधीसाठी अनुज्ञा मागितली. पंढरी रायाच्या साक्षींनी निवृत्तीनाथांनी मोठ्या कष्टाने त्याला संमतीही दिली. सद्गुरू निवृत्तीनाथ आपल्या अलौकिक शिष्योत्तमाला साक्षात ज्ञानाला समाधीस्थानी घेऊन जात होते. उभयतांनी अंतापर्यंत आपले हात एकमेकांच्या हातात गुंफलेले होते. धन्य ते सद्गुरू निवृत्तीनाथ आणि धन्य ते शिष्योत्तम ज्ञानराज. आपल्या सद्गुरूंबद्दल सार्थ अभिमान बाळगत अमृतानुभवामध्ये ज्ञानोबा एक प्रश्न स्वतःच उपस्थित करतात. मुळातच निवृत्त अशा सद्गुरूंचं नाव निवृत्ती का? आणि या प्रश्नाला यथार्थ उत्तरही ते देतात. सूर्यासी अंधकारू कई जाहला होता गोचरू, पै तमारी ऐसा डगरू आलाची की. माऊलीच्या समाधी सोहळ्यानंतर खूप अल्पावधीतच सोपानदेव, मुक्ताई आणि निवृत्तीनाथ यांनी समाधी घेतली आणि या सर्वांबरोबरच धर्म जणू लोप पावला. परमार्थाचा प्राणच निघून गेला, केवळ कलेवर शिल्लक राहिलं. मोगलाई माजली, समाज एकसंध राहिला नाही, त्यात शांती राहिली नाही. सगळीकडे अंदाधुंदी माजली, धकाधकीचा काळ सुरू झाला आणि केवळ यामुळेच जगद्गुरू ज्ञानोबांसारखे नाथपंथीय समर्थ अध्वर्यू असून देखील त्यांच्यानंतर हा नाथ संप्रदाय 300 ते 350 वर्षपर्यंत खंडित झाला. ही नाथ परंपरा पुन्हा सप्रभव प्रभावित झाली ती देवनाथ महाराजांपासून अंदाजे इ.स. 1700 मध्ये. नाथ परंपरेतले श्री देवनाथ महाराज हे गुजरातमधील एका छोट्या खेडेगावातले रहिवासी. त्यांचं मूळ नाव शिवदेव भगत. देवनाथ महाराजांचे पंजोबा श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होते. खूप लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपल्यामुळे शिवदेव भगत आपल्या मामांच्या घरी वाढले. त्यांचा सराफीचा व्यवसाय होता, पण मनाचा ओढा अध्यात्माकडे असल्याने व्यवसायात म्हणावं तसं यश लाभलं नाही. घराण्यात असलेली सावकारी देखील बुडाली. भजन आणि कीर्तन यात मन जास्त रमू लागलं. श्रवण, मनन, वाचन यावर त्यांचा जास्त काळ व्यतीत व्हायला लागला आणि अखेर आत्मशांती प्राप्त करून घेण्याच्या हेतूने शिवदेव घर सोडून तप करण्यासाठी बाहेर पडले. त्यांची कुलदेवता षोडशभुजा नारायणी हिच्या समोर एका पायावर उभं राहून त्यांनी काही काळ तपश्चर्या केली. देवी प्रसन्न झाली आणि ऐहिक सुख किंवा पारमार्थिक सुख यापैकी एक काहीतरी माग असं त्यांना सांगितलं. त्यावर शिवदेवांनी श्रीहरीची भेट आणि अक्षय सुख असा वर मागितला. त्यावर मोक्ष देण्याचं काम माझं नाही, हे काम फक्त संतसज्जनच करू शकतात, यासाठी आळंदीला माऊलींच्या चरणाशी जाण्यास देवीने सांगितलं. तहान, भूक, नौखा, परिसर या सगळ्या अडचणी सोसून अखेर ते आळंदीला पोहोचले. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीची प्रवचनं आणि कीर्तन यांचं त्यांनी श्रवण केलं, पण ज्ञानेश्वरींच्या ओव्यांचा यथार्थ बोध त्यांना होत नव्हता. अखेर माऊलीच्या समाधीसमोर त्यांनी पुन्हा एका पायावर उभं राहून तप सुरू केलं आणि एका रात्री ज्ञानेश्वरी ज्ञान होत नाही, ज्ञानेश्वर महाराज प्रसन्न होत नाही म्हणून रात्री 2 प्रहर उलटून गेल्यानंतर आपली जीभच त्यांनी कापून टाकली. अखेर माऊलींनी त्यांना दर्शन दिलं. शिवदेवांनी माऊलीला साष्टांग प्रणिपात केला. त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. माऊलीने प्रेमभरांनी त्यांना उठवलं आणि त्यांची जीभ पूर्ववत जोडली. ज्ञानेश्वरी उमजत नाही तर नेवासे या ठिकाणी जाऊन तू ज्ञानेश्वरीची पारायण कर असं माऊलीने त्यांना सांगितलं. माऊलींनी शिवदेवाचा उल्लेख प्रथमच देवनाथ असा केला आणि तेव्हापासून ते देवनाथ या नावाने ओळखले जाऊ लागले. नेवास या तीर्थक्षेत्री ज्ञानेश्वरी पारायण करत असताना ओवी ओवीच्या अंतरंगात ते शिरले. त्यांचं अवघं जीवनच ज्ञानेश्वरीमय झालं. माऊलींनी देगलूर प्रांती जाऊन भक्त चुडामणी यांना अनुग्रह देण्याची त्यांना आज्ञा केली आणि माऊलीच्या आज्ञेप्रमाणे सत्पात्र अशा चुडामणींना देवनाथ महाराजांनी अनुग्रह दिला. अनुग्रहाच्या वेळी ज्ञानेश्वरीची एक हस्तलिखित प्रत त्यांनी चुडामणींना दिली आणि विष्णू आणि शंकर यात फरक करू नको, ज्ञानेश्वरीत सांगितलेलं अद्वैत तत्वज्ञान लोकांना समजावून सांग असा उपदेशही केला. परम पूजनीय सद्गुरू देवनाथांची श्री चुडामणींनी पाद्यपूजा केली आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीचे वाचन, मनन आणि त्याप्रमाणे आचरण हा चुडामणींचा नित्यक्रमच झाला. सद्गुरू कृपांकित संत चुडामणी हे देगलूर प्रांतातले राहणारे. त्यांच्या घराण्यात पूर्वापार शिवाची उपासना चालायची. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, दया, औदार्य हे दैवी गुण अगदी उपजतच भक्त चुडामणी यांच्या ठाई होते. अगदी लहान वयात वडील शिवरामेश्वर यांच्याबरोबर ते शिव उपासनेत रंगून गेलेले होते. त्रिकाल संध्या, वेदांचा अभ्यास नियमित सुरू होता. हळूहळू वेद आणि शास्त्र यात चुडामणी पारंगत झाले. आपल्या शिष्याची पारमार्थिक प्रगती पाहून देवनाथ महाराज निश्चिंत झाले आणि गोदावरी नदीच्या काठी श्री क्षेत्र पैठण इथे त्यांनी समाधी घेतली. भक्त चुडामणी शिवाची पूजा, अर्चा, भजन, कीर्तन यामध्ये सतत व्यग्र असताना शिवाच्या ठिकाणी असणारी शुद्ध निष्ठा सतत जागृत असायची. त्या काळी जर एखाद्या ठिकाणी विद्वानांची सभा असेल तर ते स्वतःहून तिथे जात, पण कोणी सुवर्ण दान करण्याच्या इच्छेने त्यांना बोलावलं तर ते मात्र ते दान स्वीकारण्यास कधीही जात नसत. एकदा चुडामणी महाराजांचं भजन आणि कीर्तन असा कार्यक्रम हैदराबाद या ठिकाणी आयोजित केला होता. या शहरात तेव्हा निजाम राजा राज्य करत होता. ते एका पटांगणावर त्यांचं कीर्तन सुरू होतं आणि ते ऐकण्यासाठी निजाम राजवाड्यातून पटांगणात आला. एका कोपऱ्यात उभं राहून तो त्यांचं कीर्तन ऐकू लागला. चुडामणींच्या मधुरवाणींनी तो मंत्रमुग्ध झाला आणि या ज्ञानी महापुरुषाला काहीतरी द्यावं म्हणून निजामांनी कायमचं सनदपत्र लिहून ते चुडामणींना दान म्हणून इनाम म्हणून दिलं. चुडामणींच्या ठाई प्रखर वैराग्य होतं. ते एक विरक्त भक्त होते. त्यांनी ताबडतोब ते सनदपत्र दिव्याच्या ज्योतीवर धरून जाळून टाकलं. नाथपरंपरेमध्ये मच्छिंद्र गोरक्षनाथ, निवृत्ती ज्ञानदेव, देवनाथ चुडामणी या गुरु शिष्यांच्या जोड्या अशा आहेत की ज्यांनी नाथसंप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. चुडामणी महाराजांचे अंतरंग शिष्य म्हणजे गुंडा महाराज. आपले सद्गुरू चुडामणी यांच्या सेवेत ते नेहमी तत्पर असायचे. या उभयतांमध्ये गुरु शिष्य या नात्याखेरीज आणखी एक नातं होतं. ते म्हणजे गुंडा महाराज हे चुडामणी महाराजांचे जावई होते. चुडामणींची कन्या राजाई हिचा विवाह इ.स. 1767 मध्ये श्री गुंडा महाराज यांच्याशी झाला. चुडामणी महाराजांनी आपल्या या शिष्यावर अखंड कृपेची वृष्टी केली. या गुंडा महाराजांचं चरित्र आता आपण थोडंसं अवलोकन करूया. उद्दालक गावामध्ये महिपती नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते. दरवर्षी मैलार या गावी खंडोबाच्या यात्रेला जाण्याचा त्यांचा नेम होता. इ.स. 1753 मध्ये त्यांना एक मुलगा झाला आणि हेच नाथसंप्रदायाचे आध्वर्यू गुंडा महाराज. वयाच्या 11व्या वर्षी त्यांच्या आईवडिलांचं निधन झालं. पिढी जात असलेला सराफी धंदाही बुडाला. भजन कीर्तनाचा व्यासंग वाढत गेला. आईवडिलांच्या मृत्यूनंतर ते देगलूर इथं येऊन राहिले आणि याच ठिकाणी गुंडा महाराज यांचे आपले सद्गुरू चुडामणी महाराज यांच्याशी भेट घडली. चुडामणींच्या भजन आणि कीर्तनात गुंडा महाराजांना गोडी वाटू लागली आणि गुंडा महाराजांच्या वयाच्या 15व्या वर्षी चुडामणींनी आपली 10 वर्षाची कन्या राजाई हिच्याशी गुंडा नाईक यांचा विवाह करून दिला. इ.स. 1768 मध्ये गुंडा महाराजांना चुडामणींनी अनुग्रह दिला. आदिनाथांपासून चालत आलेल्या नाथ परंपरेचा गुंडा महाराजांनी अगदी कसून अभ्यास केला आणि आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेनी ते ठिकठिकाणी भजन कीर्तन करू लागले. चुडा वार्धक्यामुळे आता थकले होते. उदरनिर्वाहाची जबाबदारी गुंडा महाराजांनी आपल्या खांद्यावर घेतली. भजन कीर्तन करून जे धन प्राप्त होईल त्यावरच सर्वांची उपजीविका चालायची. एकदा हैदराबाद इथं गोपीचंद आख्यान लागल्यानंतर ते संपूर्ण झाल्यानंतर त्यांना काही द्रव्य मिळालं. तेव्हा तिथं हजर असलेला एक ब्राह्मण त्यांना म्हणाला, द्रव्य देऊन कीर्तन करणं हे लांछन आहे. गुंडा महाराजांनी ते द्रव्य ताबडतोब एका शिष्यामार्फत आपल्या सद्गुरूंकडे म्हणजे चुडामणी महाराजांकडे पाठवलं आणि अन्न पाणी वर्ज्य करून एकांतस्थानी तप करण्यासाठी ते निघून गेले. तिथे तप करत असताना महर्षी नारदांनी त्यांना दर्शन दिलं आणि समजूत घालून गुरुगृही त्यांना परत जाण्यास सांगितलं. गुंडा महाराजांना मात्र आता कशातच संसारात आसक्ती राहिलेली नव्हती. त्यांची वृत्ती निरिच्छ झाली होती. पत्नी राजाही हिच्यासह त्यांनी काशीयात्रा केली आणि तिथून परत ते आपल्या गावी देगलूर इथे आले आणि याच सुमारास त्यांचे सद्गुरू चुडामणी हे देगलूर इथे समाधीस्थ झाले. गुंडा महाराज हे सोहम साधनेचे अधिकारी होते. ज्ञानेश्वर महाराजांनी देवनाथ महाराजांना सोहमची दीक्षा दिलेली होती. हीच साधना पुढे चुडामणी महाराज, गुंडा महाराज अशी प्रवाहित झाली. स्वतः गुंडा महाराज अनुग्रहाच्या वेळी प्रथम विठ्ठल नामाचीच दीक्षा देत असत आणि नंतर ज्ञानेश्वरीचं पठण मनन योग्य प्रकारे झाल्यानंतरच अधिकाराप्रमाणे सोहम साधनं सांगत असत. विठ्ठलाची निस्सिम भक्ती हे गुंडा महाराजांचं वैशिष्ट्य होतं. पंढरीची वारी प्रतिवर्षी घडत होती. अशातच राजाई गर्भवती झाली. विठुरायाला तिची काळजी वाटायला लागली आणि स्वतः रुक्मिणी मातेनी राजाईचं बाळणपण मोठ्या प्रेमाने केलं. हे सर्व घडत असताना आपण या मायाजालात अडकत तर नाही ना असं गुंडा महाराजांना वाटायचं. त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत व्हायचे आणि कंठ सद्गदित व्हायचा. ते कळवळून विठुरायाची अशा वेळेला प्रार्थना करायचे. चातुर्मासात पंढरीत राहायचं, चंपाषष्ठीला मैलारला खंडोबाच्या दर्शनाला जायचं आणि पुन्हा देगलूरला यायचं असा त्यांचा परिपाठ होता. एकदा अंबेजोगाईला देवीपुढे गुंडा महाराज भजनात रंगून गेले होते तेव्हा प्रत्यक्ष देवी प्रसन्न होऊन ती भजनात नाचायला लागली. गुंडा महाराजांची महती वृद्धिंगत व्हायला लागली. गौड, द्रविड, तेलंगण, कोकण, कर्नाटक, महाराष्ट्र या भागातले लोक गुंडा महाराजांचे शिष्य झाले आणि त्यापैकीच एक अधिकारी शिष्य म्हणजे रामचंद्र महाराज नागपूरजवळील बोरीबुटी हे त्यांचं मूळ गाव. त्यांचा उल्लेख म्हणूनच रामचंद्र महाराज बुटी असा केला जातो. एका राजाच्या पदरी ते मंत्री म्हणून काम पाहत असत. अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. गुंडा महाराजांनी रामचंद्र महाराज बुटी तसंच त्यांचा एक मित्र महादेवनाथ या उभयतांना विठ्ठल नामाची दीक्षा दिली. ते दोघे गुंडा महाराजांचे नामधारक शिष्य होते. परमार्थाची ओढ अनावर झाल्याने रामचंद्र महाराज बुटी यांनी गिरनार पर्वतावर घोर तपश्चर्या केली आणि त्यांच्या या तपाचं फळ म्हणून त्यांचे परमगुरु चुडामणी यांनी त्यांना सोहमचा जप सांगितला आणि त्या क्षणी देहभाव विवर्जित होऊन ते 24 तास ध्यानस्थ बसले. या घटनेनंतर लवकरच इसवी सन 1818 मध्ये रामचंद्र महाराजांचे सद्गुरू श्री गुंडा महाराज यांनी वयाच्या 65व्या वर्षी याच ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूर इथे समाधी घेतली. काल चंद्रशेखर महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे आजही चंद्रभागेच्या तीरावर वाळवंटात आपल्याला या समाधीचं दर्शन घडतं. हरिओम.
मगती ही ते शांभव अद्वयानंद वैभव दिले सप्रभव श्री गहिनीनाथा. सो अपर्णा ताईंनी श्री आदिनाथांपासून श्री रामचंद्र महाराज बुटींपर्यंत हा संप्रदाय कसा चालत आला हे अत्यंत सुंदर अशा पद्धतीने सांगितलं. त्यामुळेच आपली एक जिज्ञासा, एक उत्सुकता शिग्याला पोहोचली की पुढे श्री रामचंद्र महाराज बुटींपासून श्री गणेशनाथ महाराजांपर्यंत हा संप्रदाय कसा चालत आला. सद्भक्त श्री गिरीश पाठक.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. श्री रामचंद्र बुटी आणि महादेव हे बालपणापासूनचे जीवलग मित्र होते. सद्गुरूंची परवानगी घेऊन महादेवनाथ हे काशी यात्रेला जाऊन आले. काशी यात्रेला जाऊन आल्यावर ते आपला बालमित्र रामचंद्र याला भेटायला गेले. ते जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपला बालमित्र हा पूर्णपणे बदलून गेलेला आहे. हा सतत आत्मचिंतनामध्ये मग्न आहे. ह्याच्या ठिकाणी पूर्ण शांतीसुख समाधान आढळत आहे. त्यांनी न राहून त्यांना विचारलं की माझ्या इतका तुझे पूर्व गुण अवगुण स्वभाव दुसरं कोण जाणणार, पण तुझं तर वागणं बोलणं चालणं सगळं बदलून गेलेलं दिसतंय. हे नवल तुझ्या जीवनात कशामुळे घडलं बाबा, असा महादेवनाथांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावरती रामचंद्र महाराजांनी त्यांना उत्तर दिलं, बोलल्याशिवाय सांगू नये म्हणून मी काही बोललो नाही. माझ्यावरती ही झालेली सद्गुरु चुडामणी महाराजांची कृपा. मी आधीच गुंडा महाराजांचा नामधारक, त्यांनी त्यांच्या नाममंत्रांनी माझी भूमी नांगरून घेतली, निजतीर्थांनी भिजवली आणि त्याच्यात चुडामणी महाराजांनी सोहमचं बीज पेरलं आणि त्यामुळे मी आत्मज्ञानाला प्राप्त झालो. या उभयतांचा मी अखंड ऋणी आहे. आणि त्यांना भावावस्था प्राप्त झाली, त्यांचा कंठ सद्गतीत झाला, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. महादेवांना अतिशय विस्मय वाटला. ते त्यांना म्हणाले की तू आधीच ज्येष्ठ गुरुबंधू आहेस, त्यातून तुला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, आता तुझ्या गुरुत्वाविषयी शंका कशाला, तूच मला शरण्य आहेस. आता तुला समान भूमिकेवरचा मित्र म्हणवून घेण्यास माझं मन तयार होत नाही, असं निर्मत्सर अंतःकरणाने त्यांनी कबूल केलं. ते त्यांना म्हणाले, माझ्या ठिकाणी परोक्ष ज्ञान आहे आणि त्यांनी माझं अत्यल्प असं समाधान झालेलं आहे, तेव्हा तुम्हाला या अहंकार रूपी कारागृहातून दुःखातून सोडव. त्यावर रामचंद्र महाराज त्यांना म्हणाले की सख्या धीर धर, तू शोक करू नकोस. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तू आधीच गुंडा महाराजांचा नामधारक आहेस, तू त्यांची सेवा केलेली आहेस, तू सर्व आयुष्य तपात घालवलेलं आहेस. तुझ्यासारखा अधिकारी पुरुष हा विराळा असतो. मी तुला सोहम ध्यानाची प्रक्रिया समजावून सांगतो. आणि त्यांनी त्यांना समोर बसवून सोहम ध्यानाची प्रक्रिया समजावून सांगितली. आणि त्याचवेळी त्यांना उन्मनावस्था प्राप्त झाली. आणि अशा प्रकारे सोहम ध्यान करण्याचा त्यांना एक प्रकारे छंदच जडून गेला. कालांतराने त्यांनी रामचंद्र महाराजांना प्रश्न विचारला की ध्यानामध्ये जे सुख प्राप्त होतं हे व्युत्थान दशेमध्ये टिकून राहत नाही. त्यावर रामचंद्र महाराजांनी त्यांना उत्तर दिलं, जेथे जेथे आपली बुद्धी जाईल तेथे आत्म्याचंच नित्य दर्शन घ्यावं. आत्मस्वरूप हे अखंड नित्य आहेच, आणि तेच आत्मस्वरूप मी असा निश्चय बुद्धीत स्थिर झाला की त्यालाच अखंड समाधी असं म्हणतात. मग चालता बोलता खेळताना हसताना ही समाधी कधी भंग पावत नाही. म्हणून तू उपाधी सांडून ह्या आत्मभावामध्ये नित्य स्थिर राहण्याचा अभ्यास कर, त्यानेच तुला पूर्ण समाधान प्राप्त होईल. त्याप्रमाणे माधवनाथांनी कसून अभ्यास सुरू केला आणि ब्रह्मविद ब्रह्मेव भवती या श्रुतीवचनाप्रमाणे त्यांना पूर्ण शांती समाधानाचा अनुभव आला. आपल्या मित्राची ही स्थिती लक्षात घेतल्यावर रामचंद्र महाराजांनी त्यांनी जगाच्या उद्धारार्थ दक्षिणेस जाण्याची आज्ञा केली. रामचंद्र महाराज बुटींचे ज्ञात असलेले माधवनाथ महाराज हे एकमेव शिष्य आहेत. माधवनाथ महाराज दक्षिणेला गेल्यानंतर रामचंद्र महाराज बुटींनी खूप दीर्घकाळ एकांतामध्येच ते राहिले आणि त्यांनी नागपूर येथेच समाधी घेतली. माधवनाथ दक्षिणेला आले आणि रामचंद्र महाराज टिकोटेकर जे त्यांचे सत्शिष्य अंतरंग शिष्य होते त्यांची त्यांच्याशी भेट झाली. तत्पूर्वी आपण रामचंद्र महाराज टिकोटेकरांचं चरित्र पाहूया. रामचंद्र महाराजांचा जन्म चिंचणी या गावी झाला. अतिशय सात्विक मातापित्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांना रामनामाची आवड होती. आईच्या मांडीवर बसून जेवत असताना आई त्यांना रामकथा सांगत असे आणि ती रामकथा ऐकताना हा बालक अतिशय तन्मय होऊन जात असे. 8 वर्षाचा असतानाच त्यांनी वेदांताचा आणि उपनिषदांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. आणि एक दिवस अचानक त्यांनी वडिलांना विचारलं की भवतरुण जाण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे. त्यावर वडिलांनी त्यांना द्वादशाक्षरी मंत्र, विष्णू सहस्त्रनाम आणि मानसपूजा असं करण्यास सांगितलं. यथावकाश त्यांचं लग्न देखील झालं. त्यावेळी तिथेल रावसाहेब यांच्याकडे ते दिवाणाची नोकरी करत असत. त्यांचा स्वभाव थोडासा स्वच्छंदी होता आणि अशा स्वच्छंदी धनाची चाकरी करताना त्यांच्या मनाला थोडी उद्विग्नता येत असे. त्याचबरोबर ते पितृभक्त देखील होते, त्यामुळे आपल्या वडिलांची सेवा करीत आणि ती नोकरी सांभाळत ते तिथेच राहिले. पण जेव्हा वडिलांनी देह ठेवला तेव्हा मात्र ते सद्गुरू शोधार्थ घरातून बाहेर पडले. ते गाणगापूरला आले आणि गाणगापूरला त्यांनी गुरुचरित्राचं पारायण करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर ते दत्तात्रयांची कळवळून प्रार्थना करीत असत. अशा पद्धतीने 2 महिने त्यांनी गाणगापूरला अनुष्ठान केलं आणि त्यावेळी त्यांना एक दृष्टांत झाला. या दृष्टांतामध्ये 2 ब्राह्मण त्यांच्यासमोर आले. त्यातमध्ये एक साक्षात दत्तप्रभू होते. त्यांनी दुसऱ्या ब्राह्मणांकडे बोट करून त्यांना सांगितलं की तुला यांचे पदरी घातलेलं आहे, आता तू निश्चिंत मनाने घरी जा. हे ब्राह्मण म्हणजे दुसरे कोणी नसून त्यांचे भावी सद्गुरू माधवनाथ महाराज होते. त्या दृष्टांतानुसार रामचंद्र महाराज परत आपल्या गावी चिंचणी येथे आले आणि त्यांना आपले सद्गुरू कधी भेटतील असा एक प्रकारे ध्यास लागून राहिला. चिंचणी मुक्कामी असताना एक दिवस सकाळी ते बागेत फुलं वेचायला गेले होते. बागेकडे जात असताना अचानक त्यांच्यासमोर एक सत्पुरुष आले आणि त्यांच्या लक्षात आलं की दृष्टांतात आपल्याला जे ब्राह्मण दिसले होते तेच हे आहेत. त्यांनी त्यांच्या चरणांवर डोकं ठेवलं आणि महादेवनाथांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतलं, छातीशी घेऊन कुरवाळलं आणि त्यांच्याकडे पाहून मंद स्मितहास्य केलं. त्या स्मितहास्यामध्ये ते एक प्रकारे विरघळून गेले आणि थोड्या वेळाने ते भानावर आले. तोपर्यंत महादेवनाथ महाराज तिथून निघून गेले होते. ते तसेच पुढे बागेत फुलं घ्यायला आले आणि एकदम त्यांना वाटायला लागलं आपल्या हातून खूप मोठी चूक झाली. आपले सद्गुरु आपल्याला प्रत्यक्ष भेटले होते आणि आपण त्यांना सोडून इथे पुढे कसे काय आलो. आणि ते एकदम चिंताक्रांत झाले. त्यांनी असं ठरवलं की ही गोष्ट आपण आपला मित्र बापू इंदुलीकर याला जाऊन सांगायची. आणि ते धावत बापू इंदुलीकरांच्या घरी आले. हे बापू इंदुलीकर म्हणजे त्यांचे परमार्थ प्रेमी मित्र. त्यांच्याबरोबर ते ज्ञानेश्वरीचं वाचन पठण चिंतन असं करत असत. त्यांच्या घरी ते आले तो पाहतात तो साक्षात माधवनाथ महाराजच त्यांच्या घरी येऊन थांबलेले होते. त्यांनी धावत जाऊन त्यांच्या चरणावरती डोकं ठेवलं. माधवनाथांनी परत त्यांना थोपटलं आणि आपल्या चरणांशी बसवून घेतलं. त्यांच्या ठिकाणी त्यांना एक अनामिक सुखाचा समाधानाचा अनुभव येऊ लागला. आणि माधवनाथांनी गीतेच्या 6व्या अध्यायावर प्रवचनाला सुरुवात केली. प्रवचनाची सुरुवात करताना ते म्हणाले, चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथि बलवत दृढम, असा गीतेतील अर्जुनानी भगवंताला विचारलेला प्रश्न आहे. आपली अवस्था देखील अर्जुनापेक्षा वेगळी नाही, त्यामुळे याच्यावर भगवंतांनी दिलेलं उत्तर आपल्याला देखील लागू आहे. त्यावर भगवंतांनी सांगितलं, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासने तू कौंतेय वैराग्येणच गुह्यते. आणि माधवनाथ पुढे म्हणाले, जो असंयत आहे त्याला मात्र हा अभ्यास कठीण आहे, पण जो संयत संयमी जीवन जगतो त्याला मात्र हा अभ्यास सोपा आहे. त्यांच्या प्रवचनाने रामचंद्र महाराज अतिशय विस्मयचकित झाले आणि तिथे आलेले श्रोते देखील भारावून गेले. रामचंद्रांनी ठरवलं की आता यांना सोडायचं नाही. संध्याकाळी ते जलाशयावरती संध्यास्नानासाठी म्हणून गेले. त्यांच्या पाठोपाठ रामचंद्र महाराज देखील गेले. त्यांचे संध्यास्नान झाल्यावर त्यांनी त्यांचे चरण धरले आणि सांगितलं की तुम्ही मला गीतेचा गुह्यार्थ ज्ञानेश्वरीचा गुह्यार्थ नीट समजावून सांगा. त्यावर माधवनाथ त्यांना म्हणाले की ग्रंथात जे लिहिलेलं आहे ते वाचेनी बोलता येतं, पण जे अबोलणं आहे ते कसं समजावून सांगणार. म्हणून ग्रंथाचा अर्थ नेमका कळायचा असेल तर सद्गुरूंकडून उपदेशच घ्यायला पाहिजे. साक्षात प्रभू रामचंद्र वसिष्ठांना शरण नाही गेले का? त्यांचं बोलणं ऐकल्यावर रामचंद्र क्षणभर थांबले आणि त्यांना म्हणाले की तुम्हाला किती द्रव्य पाहिजे म्हणजे तुम्ही उपदेश करता. त्यावर माधवनाथ त्यांना म्हणाले की द्रव्याची आस धरतो तो सद्गुरू नव्हे. इथे मुख्य पाहिजे विश्वास आणि अभ्यासाची कास धरली पाहिजे. ह्या दोन गोष्टी असल्या म्हणजे पुरे. द्रव्याने जर परमार्थ साधता येत असता तर गोपीचंदादी राजे अरण्यात कशाला गेले असते. आणि त्यांना ते म्हणाले की वत्सा, तू आता खूप दमला आहेस, मी देखील दमलो आहे. आणि ते क्वाटवरती पहुडले आणि त्यांना म्हणाले की तू देखील इथेच थांब. ते त्यांच्या चरणांशी अंथरूण घालून झोपले, पण त्यांना रात्री झोप येईना. त्यांना सतत वाटत होतं कधी आपल्याला सद्गुरू अनुग्रह देतील, कधी आपल्याला उपदेश करतील. ते सकाळी त्यांच्या आधीच उठून तयार झाले आणि त्यांना अनुग्रह देण्याची प्रार्थना केली. सकाळी उठल्यावर त्यांना माधवनाथांनी अनुग्रह दिला आणि अनुग्रहाच्या वेळी त्यांना उन्मनावस्था प्राप्त झाली. तास दीड तासांनी माधवनाथांनी त्यांना थापटून भानावरती आणलं. त्याच्यानंतर रामचंद्र महाराजांनी त्यांना एक प्रश्न विचारला की जो जीव ह्या मायेच्या बाजारामध्ये उपाधीनी अडकलेला आहे त्यांनी काय करायला पाहिजे. ह्याच्यावर माधवनाथांनी जे उत्तर दिलेलं आहे ते आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणात कायमचं कोरून ठेवावं, इतकं सुंदर उत्तर आहे. ते त्यांना म्हणाले, सहज चालणाऱ्या श्वासावर सोहम भावाने लक्ष ठेवून चितगगन लक्षावं. स्वरूपी शब्दाचं काही काम नाही, तू निरंजन सर्व साक्षी आहेस. चितगगनामध्ये जेथे मन आणि पवन लय पावतात त्या स्थानालाच निरंजन असं म्हणतात. म्हणून तू आता मनात उठणारे शब्द सोडून देऊन निशब्द अनुभवणारा हो. अशा प्रकारचा ध्यानाचा अभ्यास तू नित्य करत राहशील तर मनोजय आणि वासनाक्षय एकाच वेळी साधला जाईल आणि हळूहळू कल्पनेचं भान निशेष उडून जाऊन तू स्वरूप सुखाला प्राप्त होशील. रामचंद्र महाराजांनी अशा प्रकारे कट्टानी ध्यानाचा अभ्यास करायला सुरुवात केली. एक दिवस रामचंद्र महाराजांच्या घरी काही कुलधर्म कुलाचार होता आणि त्याला त्यांनी माधवनाथ महाराजांना देखील बोलावलं होतं. काही कारणाने तिथे चालू असलेली विधी खूप काळ लांबायला लागले आणि रामचंद्रांना खूप भूक लागली होती आणि एकूणच परिस्थितीबद्दल थोडीशी द्वेषाची भावना निर्माण झाली की हे काय चाललेलं आहे, सद्गुरू घरी जेवायला आलेले आहेत आणि हे असं किती वेळ लांबणार. माधवनाथांना त्यांची परिस्थिती लक्षात आली आणि माधवनाथ महाराजांनी त्यांना जवळ बोलावलं. ते त्यांना म्हणाले, शुधा आणि तृषा हे प्राणाचे धर्म आहेत, म्हणून ह्या शुधा आणि तृषेपासून तू अत्यंत वेगळा, साक्षी, आत्मरूप असा आहेस. पुढे त्यांना ते म्हणाले की जे साधक सद्गुरूंनी सांगितलेल्या लक्षांशाशी जाऊन भेटण्याचा प्रयत्न करतात त्यांनाच आत्मज्ञान प्राप्त होतं. यासाठी मात्र चिकाटीने, धैर्याने, तळमळीने अभ्यास करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि त्यांनी त्यांच्याकडून त्यावेळी सोहम धारणेचा थोडा वेळ अभ्यास करून घेतला आणि मगच ते भोजनासाठी बसले. त्यांनी पुढे एकदा ओंकार साधनेसंबंधी त्यांना प्रश्न विचारला होता. ओंकार साधनेविषयी मार्गदर्शन करताना माधवनाथ महाराज त्यांना म्हणाले, ओम म्हणताना तुला स्मरण असू दे की ओम म्हणजे परमात्मा, ज्याच्यापासून उत्पत्ती, स्थिती, लय होते, ज्याच्यामध्ये हे सर्व विश्व सामावलेलं आहे, असा शुद्ध स्वरूप परमात्माच तू आहेस, असं स्मरण करत तू ओंकाराचा जप कर, असा जप करता करता तू त्याच्याशी एकरूप होऊन जाशील. पुढे रामचंद्र महाराजांना त्यांनी संप्रदाय चालवण्याची आज्ञा केली आणि चिंचणी या गावी 1864 साली ते समाधीस्थ झाले. रामचंद्र महाराजांनी आपला पहिला अनुग्रह आपल्या पत्नीला दिला. पत्नीला अनुग्रह देताना ते म्हणाले, अभ्यासी न पडावा विसर, हेच आमूची सेवा साचार. त्यांनी आपला दुसरा अनुग्रह आपल्या मुलाला दिला. नंतर शंकर भट यांना त्यांनी अनुग्रह दिला. शंकर भटांना अनुग्रह देताना ते म्हणाले की नरदेह परम दुर्लभ आहे, आपल्या वाट्याला आलेली निष्काम कर्म आपल्या वाट्याला आलेली कर्म आपण निष्काम भावाने आचरावीत, पर्वकाळ पुन्हा पुन्हा लाभेल अशा भ्रमात राहू नये, आयुष्य क्षणाक्षणाने कमी होत आहे, तेव्हा काळ व्यर्थ घालवू नये, अतिशय सावध चित्ताने त्वरित परमार्थाच्या मार्गाला लागावं, वृद्धापकाळापर्यंत आपण जगू असा भरवसा कदापि बाळू नये. अक्कलकोटचे एक साधक राजा मालोजी यांना प्रकाश दर्शन होत असे. त्यांनी तो अनुभव रामचंद्र महाराजांना सांगितला. त्यांना उत्तर देताना ते म्हणाले, त्वा पाहिला प्रकाश तया प्रकाशविता ईश, कोण हे शोधी हे शुद्ध ज्ञान नव्हे. प्रकाश दर्शनासारख्या अनुभवाला ते फारसं महत्व देत नसत आणि शुद्ध परमार्थाकडे ते त्यांचं लक्ष वेधित असत. गोदामाई कीर्तने, विश्वनाथ महाराज रुकडीकर यासारखी दिग्गज मंडळी त्यांची अनुग्रहित होती. आता आपण रामचंद्र महाराज तिकोटेकरांचे उत्तराधिकारी विश्वनाथ महाराज रुकडीकर यांचं चरित्र थोडक्यात पाहूया. विश्वनाथ महाराजांचा जन्म 1843 साली सांगलीजवळील पेड वडगाव येथे झाला. लहान असतानाच त्यांच्या मातापित्याचा मृत्यू झाला. त्यांच्या आजोबांनी त्यांचा सांभाळ केला. लहानपणापासून ते अत्यंत विरागी वृत्तीचे आणि शुद्ध अंतकरणाचे होते. पंढरपूरचं कुलदैवत, पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल हे त्यांचं कुलदैवत होतं. तरुणपणीच त्यांच्या पत्नीचं आणि मुलाचं निधन झालं. आधीच वैराग्यशील असलेल्या वृत्तीवर जेव्हा हे परमार्थ प्रपंचाचे आघात झाले तेव्हा त्यांनी पूर्ण वेळ परमार्थ करण्याचं ठरवलं आणि सद्गुरूंच्या शोधार्थ ते बाहेर पडले. सद्गुरूंचा शोध घेत ते कोल्हापूरला आले. तेथे मंगळवार पेठेतील एका विठ्ठल मंदिरात एक सत्पुरुष प्रवचन करत होते. त्या सत्पुरुषांचा चेहरा अतिशय करुणामय, अतिशय परमपवित्र असा त्यांना वाटला. ते ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायावरती प्रवचन करत होते. अमुचा प्रकृती पहिलीकडील भावो, जरी कल्पनेविण लागसी पाहो, तर मजमाजी भूते हेही वावो, जे सर्व मी म्हणूनी. त्यांचं प्रवचन ऐकल्यावर विश्वनाथ महाराज भरावून गेले आणि त्यांनी मनोमन ठरवलं की हेच आपले सद्गुरू. त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं, त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि त्यांनी त्यांना मला अनुग्रह द्या अशी विनंती केली. रामचंद्र महाराज खरं म्हणजे त्यांच्या नमस्कारांनी त्यांचा भाव जाणून अतिशय सुखावून गेले होते. पण ते त्यांना म्हणाले की ब्रह्मरस प्यायला असा उतावीळ होऊ नकोस, विवेकासहित एक एक साधनेची चायरी पायरी चढायला पाहिजे, तरच तू सौख्य शिखराला प्राप्त होशील. तू आता ही ज्ञानेश्वरी घे आणि हिचं पारायण कर. जणू काही ज्ञानेश्वर माऊली ओवी ओवीच्या अंगानी तुझ्याशी गुजगोष्टी करत आहे, तुला गुज सांगत आहे, अशा भावानं या ज्ञानेश्वरीचं तू पारायण कर. सद्गुरु आज्ञाप्रमाण मानून त्यांनी ज्ञानेश्वरी डोकावर घेतली आणि ते व्यासमठीमध्ये ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसले. जणू काही ज्ञानेश्वर महाराज ओवी ओवीतून आपल्याला गुज सांगत आहेत, अशा भावानी त्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण करण्यास सुरुवात केली आणि त्यांना साक्षात गोपाळकृष्णांनी दर्शन दिलं. गोपाळकृष्णांच्या दर्शनाने ते अतिशय भारावून गेले आणि ते आपला अनुभव सांगण्यासाठी धावत रामचंद्र महाराजांकडे आले. रामचंद्र महाराजांनी त्यांचा अनुभव ऐकून घेतला आणि त्यांना त्या क्षणी अनुग्रहाला बसवलं आणि त्यांनी त्यांना अनुग्रह दिला. अनुग्रहाच्या वेळी त्यांना पूर्ण भावावस्था प्राप्त झाली. ते स्वानंद सुखात रंगून गेले. दोन एक तासांनी त्यांनी त्यांना थापटून भानावरती आणलं. त्यावेळी विश्वनाथ महाराज त्यांना म्हणाले की आपले चरण मी कदापि सोडणार नाही, माझं जीवन मी आपल्या चरणी समर्पित करत आहे, आपण आपल्या चरणीच मला कायमचं ठेवून घ्या. त्यांचा भाव लक्षात घेऊन रामचंद्र महाराजांनी त्यांना आपल्याबरोबर ठेवून घेतलं. सकाळी ध्यानधारणा, दिवसभर सद्गुरूंची सेवा, सद्गुरुमुखातून श्रवण, रात्री भजन कीर्तन, थोडा वेळ ज्ञानेश्वरीचं वाचन, असा अत्यंत आनंद त्यांचा काळ तिथे चालू होता. त्यांची साधना बघून रामचंद्र महाराजांनी त्यांना या संप्रदायाचे उत्तराधिकार दिले. त्यावेळी त्यांना ते म्हणाले, नदी जसं जीवन सर्वांना जीवन देत देत समुद्राला जाऊन मिळते, तसं तुझं जीवन हे इतरांसाठी आहे, तू आर्तांचं आर्त फेडण्याचं काम कर. आणि त्यांनी त्यांना शंकर भट या गुरुबंधनीच्या घरी जाऊन रुकडीला राहण्याची आज्ञा केली. रुकडी मुक्कामी असताना एक भगिनी त्यांच्याकडे आलेल्या होत्या आणि त्या त्यांना भविष्य विचारू लागल्या. त्यावर विश्वनाथ महाराज त्यांना म्हणाले, भविष्य विचारायचं नसतं, सांगायचं नसतं, ऐकायचं नसतं, भविष्य हे घडवायचं असतं, ही खडीसाखर घ्या आणि आपण या. अत्यंत शुद्ध असा परमार्थ ते सांगत असत. तिथेच नारायण कुलकर्णी नावाचे सद्भक्त देखील त्यांच्या प्रवचनास तिथे येत असत. नारायण कुलकर्णींनी विश्वनाथ महाराजांकडे अनुग्रह मागितला. त्यावेळी विश्वनाथ महाराज त्यांना घेऊन रामचंद्र महाराज तेकोटेकरांकडे आले. त्यावेळी रामचंद्र महाराज त्यांना म्हणाले की तूच यांना का अनुग्रह देत नाहीस, मी तर तुला अनुग्रहाचे अधिकार दिलेले आहेत. ते म्हणाले, सूर्यापुढे काजव्याचा काय प्रकाश, आपण समर्थ सद्गुरू असताना त्याची आवश्यकता नाही. त्यांचा लीनभाव लक्षात घेऊन रामचंद्र महाराजांनी नारायण कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना अनुग्रहित केलं. पुढे काही काळांनी नारायण कुलकर्णींच्या मातोश्रींचं निधन झालं. त्यावेळी त्यांना घेऊन विश्वनाथ महाराज परत रामचंद्र महाराजांकडे आले. रामचंद्र महाराज त्यांचं सांत्वन करताना म्हणाले, कोणी येत नाही, कोणी जात नाही, आत्मस्वरूप नित्य आहे, त्यामुळे आपणच आत्मा असा तू नित्य भाव ठेव. गुरुपुत्रांनी दुःखाला पर्क मानू नये, दुःखाला प्रेमभावानी जवळ घ्यावं, म्हणजे दुःख हे सुखरूप होईल, सुखरूप होऊन जाईल. हळूहळू द्वैतभाव सांडून अद्वैत भावास प्राप्त व्हावं. सद्गुरु मुखातून बोल ऐकून त्यांचं अतिशय समाधान झालं आणि ते रुकडीस परत आले. निघताना विश्वनाथ महाराजांनी त्यांना रुकडीस येण्याचा आग्रह केला आणि त्यांच्या आग्रहानुसार ते रुकडीला आले. तिथे त्यांनी त्यांची षोडशोपचारी पूजा केली आणि निघताना ते म्हणाले की विश्वनाथच्या ठिकाणी आता तुम्ही मला पहा, माऊलीच्या कृपेने हा सर्व संप्रदाय नीट चालवेल, देहाने आता आपली परत भेट होणे नाही. आणि ते तिथून निघून गेले. 1892 साली त्यांनी विजापूर येथे समाधी घेतली. नारायण कुलकर्णींच्या शेजारच्या घरी गणेश नारायण वैद्य उर्फ रावसाहेब नावाचे त्या काळातले इंजिनियर रुकडीच्या रेल्वेच्या पुलाच्या कामासाठी आलेले होते. ते ज्ञानेश्वरी प्रवचनाला येऊ लागले, पण त्यांच्या मनात एक खंत होती की लग्न होऊन इतके वर्ष झाली तरी पोटी आपत्य नाही. त्यांनी आपल्या मनातील रुखरुख विश्वनाथ महाराजांना बोलून दाखवली. त्यावर विश्वनाथ महाराज त्यांना म्हणाले की जे काही होते आहे ते सद्गुरूंच्या इच्छेने होत आहे असं तुम्ही समजा आणि ज्ञानेश्वरी पारायणात मग्न रहा. यथावकाश त्यांचा संसार वेली देखील फुलली, त्यांना चार अपत्य झाली, पण त्यांचं मन मात्र परमार्थात अतिशय ओढा घेऊ लागलं आणि त्यांनी विश्वनाथ महाराजांचा अनुग्रह घेतला. विश्वनाथ महाराज त्यांना प्रेमानं राऊ असं म्हणत असत. आपण ज्याला अनुषंगिक साधना म्हणतो अशा अनुषंगिक साधना ते त्यांच्याकडून पंचनदीच्या तीरावर घेऊन त्यांच्याकडून करून घेत असत. त्यांना उपदेश करताना ते त्यांना म्हणाले, आपली या बाट्याला आलेली सर्व कर्म ईश्वर चरणी अर्पण करावीत. कमलपत्राप्रमाणे आपण अलिप्त असावं. सद्गुरूंनी सांगितलेली साक्षीवृत्ती आपल्या अंतःकरणात ठसवावी. आपण निमित्त मात्र आहोत याचं कायम स्मरण ठेवावं. तसंच ते सांगत असत, ज्ञानेश्वरीतील श्रीकृष्ण आणि पार्थ यांच्यातील सख्य भक्तीचा संवाद, तसंच निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यातील परस्परातील अगाध प्रेम दर्शवणारे संवाद आपण वारंवार वाचावेत, ज्यामुळे आपल्या अंतःकरणात अतिशय प्रेम निर्माण होईल आणि अशी गुरुभक्ती आपल्याला कधी प्राप्त होईल अशी तळमळ आपल्याला लागेल आणि हा अभ्यास जसा दृढ होत जाईल तसं आपल्याला देखील आत्मज्ञान होईल. पुढे विश्वनाथ महाराजांनी त्यांना संप्रदायाचे उत्तराधिकार देखील दिले आणि गणेशनाथ महाराजांनी पुण्यात ब्रह्मसत्र, ज्याला आपण साधना शिबिर म्हणतो, अशा पद्धतीची 3 दिवसाच्या साधना शिबिराला सुरुवात केला. या पहिल्या ब्रह्मसत्राच्या कार्यक्रमाला विश्वनाथ महाराज रुकडीहून पुण्याला आले होते आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर ते आळंदीला माऊलीच्या दर्शनाला गेले. माऊलीच्या समाधीस्थान दिसताक्षणी ते त्याच्यावर झेपावले आणि माऊली माऊली आणि त्यांच्या तोंडून उद्गार आले, ये शरीरीची माती मेळवीन ती एक क्षिती जेथ श्री गुरुचरण उभे ठाकती. त्याचवेळी गाभाऱ्यात तथास्तू तथास्तू असा ध्वनी निनादला. ते त्यांना म्हणाले की या घटाला चाकावर चढवून चिखल्याच्या गोळ्याला तूच आकार दिलास. तुझ्या कृपेने खेळ खेळलो, अमृत वाटून धन्य झालो. तुझ्याच कृपेने देह सोडीन, पुन्हा हाक मारलीस तर धर्मसंकीर्तन करण्यासाठी धावत येईन. गणेशनाथ त्यांना हातानं घेऊन बाहेर आले. 2 दिवस परत ते पुण्यास राहिले आणि रुकडी मुक्कामी परत पोचले. आपला देह ठेवण्याची वेळ जवळ आली आहे त्यांच्या लक्षात आलं. आपल्या शिष्यांना त्यांनी जवळ बोलावलं आणि ते म्हणाले, ही दुःख करण्याची वेळ नाही, ही अत्यंत सुखाची परमात्म्याशी मिलनोत्सव होण्याची वेळ आहे. तुम्ही विठ्ठल नामाचा गजर करा. बाहेर विठ्ठल नामाचा गजर चालू होता. माघ शुद्ध तृतीया 1918 साली त्यांनी पद्मासन घालून सोहम स्मरणामध्ये बाहेर विठ्ठल नामाचा गजर चालू असताना आपला देह ठेवला. विश्वनाथ महाराज म्हणत असत, परत जर मला जन्म प्राप्त झाला तर पायात घुंगूर बांधून विठ्ठलासमोर बेभान होऊन मला नाचा नाम संकीर्तन करत नाचायचं आहे. असं हे विठ्ठल प्रेम आपल्या संप्रदायात सोहम साधनेबरोबर अनिश्चितपणे दिसून येतं. आपण या पूर्व श्रींच्या ठिकाणी प्रार्थना करूया. त्यांनी सांगितलेला अभ्यासाची कास, नेमका अभ्यास आपल्या हातून दृढतेने होऊ दे, अशीच आपण त्यांच्या चरणी आणि स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करूया.
अप्रतिम पूजनीय स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली मिलिंददादा, पंकजदादा, गजाननदादा, सुधीरदादा पत्कर आणि यासारख्या असंख्य मंडळींनी खूप मेहनत घेत या पंढरपूर आनंद यात्रेसाठी नियोजन केलं. त्यात गिरीशचाही वाटा तितकाच महत्वाचा आहे. तो बोलत असताना मनात एक प्रश्न पडला की एवढं सगळं करत असताना या अभ्यासासाठी त्यांनी कधी आणि कसा वेळ काढला. परमपूज्य स्वामीजींनी आपल्या सर्वांसमोर जे एक आत्मज्ञानाचं ध्येय ठेवलं ते याच जन्मात प्राप्त व्हावं ही सर्व नाथ संप्रदायाच्या सर्व पूर्वसुरूंच्या चरणी अंतःकरणापासून प्रार्थना. हरिओम तत्सत. आपण यानंतर एक 15 मिनिटं मोकळा वेळ ठेवलेला आहे.